जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। हरि 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 हरि। मागच्या महिन्यापासून आपण भगवान श्रीकृष्णांवर बोलायला सुरुवात केली। भगवान श्रीकृष्ण हे युगपुरुष होते, भक्त रक्षण तत्पर तत्वज्ञानी योगेश्वर, ज्यांच्या नावाने संप्रदाय चालू आहेत असे कर्म अकर्म कर्तव्य यांचं प्रबोधन करणारे, धर्म स्थापनेसाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी म्हणून सर्वस्व पणाला लावणारे कुशल राजकारणी, अशा अनेक अंगांनी भगवान श्रीकृष्णांची ओळख आहे। पण मुख्यतः ईश्वरी अवतार म्हणून त्यांची जी ओळख आहे, आपल्या सगळ्यांना खोल आपल्या हृदयात ठसलेली, ती अतिशय विलक्षण अशी आहे। आपण श्रीकृष्णांच्या जन्मापूर्वीची स्थिती पाहिलेली आहे। धर्माला जेव्हा ग्लानी येते तेव्हा आपण मनुष्य रूपाने प्रगट होतो असं त्यांनी स्वतःच सांगितलं। आपल्या सर्वांच्या माहिती करता म्हणून आपण राजा नहुष पुत्र ययाती यांच्यापासून देवयानी आणि शर्मिष्ठा या दोन त्यांच्या राण्यांपासून यदू तुर्वसु द्रय्यू अनु आणि पुरु असे जे वंश निर्माण झाले, अशी जी त्यांना अपत्य झाली त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या वंशावळीबद्दल पाहिलं। तसंच राजा ययातीचा यदू नावाचा पुत्र हा ययातीने शाप दिल्यामुळं यदू आणि यदूच्या पुढच्या मंडळींना राजसत्ता कधी मिळाली नाही। आणि जो शर्मिष्ठेचा पुरु म्हणून मुलगा होता की ज्यांनी ययातीचं म्हातारपण स्वीकारलं, वृद्धत्व स्वीकारलं, त्याला ययातीने वर देऊन देहत्यागाच्या वेळेला परत त्याचं तारुण्य परत केलं। आणि त्याला राजसत्ता सोपवली. या यदूपासून सर्व यादव वंश निर्माण झाला की ज्यांचं गणराज्य होतं ते सम्राट कधी झाले नाहीत आणि जो पुरुवंशीय होते त्याच्यातच नंतर कुरु आणि कौरव पंडू आणि धृतराष्ट्र इथपर्यंत वंश चालत आला. दुष्यंत शकुंतला मग भरत त्याच्यानंतर शंतनू राजाच्या पाठोपाठ पुढचा वंश ही वंशावळ आपण पाहिली. आपण असं पाहिलं की भगवान श्रीकृष्णांच्या जन्मापूर्वी भगवंतांनी अवतार घ्यावा अशी एक अनन्य साधारण परिस्थिती निर्माण झाली. त्या काळामध्ये जे वंश राजसत्तेचे म्हणून प्रचलित होते त्याच्यात एक मगध देशीय वंश होता, तसंच एक चेदी राज शिशुपाल त्यांच्यापर्यंत आलेला एक वंश होता, तसंच पांचाल वंश होता ज्याच्यामध्ये नंतर द्रुपद दृष्टद्युम्न अशा प्रकारची मंडळी जरासंध मुख्यतः खलपुरुष होता हे आपण मागच्या वेळेला पाहिलं. जी एकूण सिंहासनाधिष्ठित सम्राटांची संस्था राजसत्ता अथवा गणराज्य संस्था ज्या एका नीतीधर्माने चाललेल्या होत्या त्याचा मुख्य आधार सचिवांची सत्ता, पौरजन सत्ता, अमात्य सत्ता, तपस्वी सत्ता आणि या सर्व सत्तांवर धर्मसत्तेचं अधिराज्य अशा प्रकारे सम्राट कार्यरत होते. तर जी गणराज संस्था होती त्याच्यामध्ये देखील जी गणराज्य होती यदूंपासून अनेक वंश निर्माण झाले त्याच्यामध्ये मुख्यतः वृष्णी, अंधक, शूर, कुकर असे वंश निर्माण झाले. हे देखील सर्व एक गणप्रमुख जो संसद किंवा त्या काळामध्ये त्या गणांचं एकत्रीकरण लोकसभेसारखं म्हणून होत असे त्याचा एक अधिनायक असे. तो गणाध्यक्ष प्रमुख म्हणून काम करत असे आणि त्याच्या जोडीला अनेक यादव वंशीय वेगळ्या वेगळ्या कुळातले त्यांना मंत्री म्हणून सामावून घेतलं जात असे आणि तपस्वी सत्ता धर्मसत्तेचं नियंत्रण मान्य करूनच ही सत्ता देखील चाललेली होती. या सगळ्या दोन प्रकारच्या सत्तांना मुख्यतः छेद देण्याचा पहिला प्रयत्न केला जरासंधाने. त्याच्या नेतृत्वाखाली एक प्रकारे आसुरी असा साम्राज्यवाद उभा राहिला. त्यांनी जर काही केलं असेल तर जुने राजवंश होते ते नष्ट करण्याची गोष्ट आरंभिली आणि एकूण उग्रदंडाच्या भयानी धार्मिकांना देखील सत्तेचं दास करायचं त्यांनी ठरवलं. हा जरासंध अतिशय पराक्रमी होता आणि त्यांनी एकूण 86 राजांना आपल्या पराक्रमाने जिंकून घेतलेलं होतं आणि त्यांना बंदीवासात टाकलेलं होतं आणि शत राजबलींचा नरमेध समारंभ त्याला साजरा करायचा होता. त्यांनी राजसत्तेवर जसा घाला घातला तसं गणराजसत्तेवर देखील घाला घालायला सुरुवात केली. ही गणराज्य बुडवण्यासाठी विशेष करून त्यांनी त्या काळात जे अंधकांचं गणराज्य होतं त्यांचा गणाधिपती उग्रसेन त्याची सत्ता सर्व यादवांनी स्वीकारलेली होती. या उग्रसेनाचा मोठा मुलगा कंस हा अतिशय सामर्थ्य संपन्न आणि पराक्रमी असा होता. जरासंधानी आपल्या अस्ती आणि प्राप्ती या नावाच्या दोन मुली कंसाला दिलेल्या होत्या आणि कंस देखील जरासंधाच्या सामर्थ्याने सर्व गणराज्य बुडवायला निघालेला होता. अशा प्रकारे जरासंध आणि कंस या दोघांनी मिळून, विशेष करून नंतर कंसानी गणराज्याचे जे सदस्य आहेत आणि कुळाचे मुख्य आहेत त्यांना फार मोठा विरोध आरंभला. कंसाला तोंड देण्यासाठी म्हणून यादवांनी सगळे वंश एकत्र येऊन सत्तेची फेरजुळणी राजकारणासाठी म्हणून करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये उग्रसेन हा जो अंधक वंशीय होता त्याच्या पुतणीचा विवाह शूरवंशीय वसुदेवाशी, तसंच उग्रसेनाची स्वतःची मुलगी सुतनु तिला वृष्णीगणाचा मुख्य जो अक्रूर यांच्याशी विवाह केले. पण अशा रीतीने एकत्र येऊन देखील कंसाची शक्ती जरासंधामुळं जास्त पडत होती. कंसानी उग्रसेनाला यथाकाल बंदीवासात टाकलं. खऱ्या अर्थाने यादवांचा एकमुखी राजा म्हणून स्वतःला घोषित केलं. जे यदुवंशीय राजसत्ता चालवणार नाहीत असा शाप ययातीकडून मिळालेला होता तोही नाहीसा झाला. कंस हा राजा म्हणून स्वतःला घोषित करून बसला. कंसाचे जे दोन मेहणे होते, एक म्हणजे अक्रूर की ज्याला कंसाची सख्खी बहीण सुतनु दिलेली होती, आणि दुसरे म्हणजे वसुदेव. कंसाची चुलत बहीण वसुदेवाला दिलेली होती. हे अक्रूर आणि वौ आणि वसुदेव यांच्याकडे मोठ्या आशा लागून राहिलेल्या होत्या सगळ्या वंशीयांच्या. पण त्याच्यात देखील अक्रूर कंसाच्या विरोधात असला तरी त्याचा विरोध हा गुप्त होता. वरून त्याची कंसाशी मैत्री होती. नंतर कंसानी मोठ्या विश्वासाने त्यालाच अक्रूरालाच कृष्णाला मथुरेतून गोकुळातून मथुरेमध्ये आणण्यासाठी म्हणून पाठवलेलं होतं. एक प्रकारे तो संपत्ती आणि सत्तेचा गुप्त अभिलाषी होता, तडजोड करणारा होता. आणि वसुदेव देखील कंसाच्या विरोधात असला तरी धार्मिक न्यायी नीतिमान म्हणून प्रसिद्ध होता. त्यामुळे वेळप्रसंगी कंसाशी त्याचे मतभेद प्रगट झालेले होते. तो सत्याशी प्रामाणिक होता आणि त्याच्या प्रामाणिकतेने कंसाच्या शत्रुत्वाला एक प्रकारे निमंत्रण दिलं गेलं. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांच्या जन्मापूर्वी जरासंध आणि कंस या दोन मंडळींनी मुख्यतः आर्यावर्तातली सगळी राज्य बुडवण्याचा घाट घातलेला होता. त्याच वेळेला जे पुरुवंशीय होते, जे नंतर कुरु म्हणून ओळखले गेले, दुष्यंत, भरत, शंतनू, यांचा सगळ्यात शेवटचं टोक म्हणजे धृतराष्ट्र झाला. आपण पाहिलं की शंतनू, सत्यवती ही त्याची पत्नी, आणि त्या सत्यवतीला विचित्र वीर आणि चित्रांगद असे दोन मुलगे झाले. दैववशात हे दोघंही लवकर निवर्तल्यामुळं त्यांच्या ज्या राण्या होत्या अंबिका अंबालिका,
या पुत्रहीन संततिहीन अशा राहिल्या। त्या सत्यवतीचाच पूर्वाश्रमीचा मत्स्यगंधेचा पुत्र पराशर ऋषींपासून झालेला व्यास म्हणजे आपल्या पुत्रालाच व्यासांनाच सत्यवतीनी बोलावून घेतलं आणि नियोग पद्धतीने अंबिकेपासून धृतराष्ट्र अंबालिकापासून पंडू आणि अधिक दासी व्यासांकडे पाठवली गेली। या सर्वांच्या आधी त्या दासीपासून दासी पुत्र विदुर हे जन्माला आले। त्याच्यामध्ये धृतराष्ट्र हा वयाने थोरला होता, तो जन्मतः अंध होता, मात्र तो महत्वाकांक्षी होता। आपण अंध असलो तरी देखील आपल्या राज्य मिळावं अशी त्याची इच्छा होती आणि शास्त्रांचा उत्तम अभ्यास केलेल्या अशा विदुरांनी ऐन वेळेला असा निर्णय दिला की अंध हा कधी राजा होऊ शकत नाही। विदुर हा जरी दासी पुत्र असला तरी देखील तो शास्त्रवेत्ता होता, व्यासांपासून झालेला होता, त्याला राजघराण्यामध्ये मान्यता होती, तो स्वतः निस्पृह होता, श्रीकृष्ण भक्त होता आणि कुरु राज्यामध्ये एक महत्वाची व्यक्ती म्हणून होता। त्यामुळं विदुरांच्या शब्दामुळे धृतराष्ट्राचं राज्यपद हुकलं आणि धृतराष्ट्रापेक्षा जो धाकटा पंडू होता तो राजा झाला। हा पंडू महापराक्रमी होता, विदुराच्या निर्णयामुळे तो राजा झाला, पण नंतर मात्र दिग्विजय करून तो सम्राट झाला। वनविहार करते वेळेला त्याच्या हातून ऋषींच्या बाबत औद्धत्य झालं, चुकून झालं आणि ऋषींचा त्याला असा शाप झाला की ज्या वेळेला तो स्त्री संग करेल त्यावेळेला तो गतप्राण होईल। त्यामुळे तो अतिशय दुःखी होऊन राज्य सोडून वनामध्ये निघून गेला। त्यांनी राज्य धृतराष्ट्राकडे सोपवलं आणि राज्य मिळवण्याची धृतराष्ट्राची आकांक्षा अशा पद्धतीने पूर्ण झाली। पंडू वनामध्ये आपल्या दोन राण्यांसकट गेला, कुंती आणि माद्री, आणि कुंतीला अगस्त्य ऋषींनी दिलेल्या वरदानामुळे युधिष्ठिर, भीमसेन आणि अर्जुन असे तीन मुलगे झाले आणि तिच्या कृपेनी तिने तो मंत्र माद्रीला दिल्यामुळे नकुल आणि सहदेव असे दोन मुलगे माद्रीला झाले। पंडूच्या हातून चुकून अभिलाषा निर्माण झाल्यामुळे माद्रीविषयी पंडू गतप्राण झाला आणि आपल्या मुलांना घेऊन कुंती पाचही मुलांना घेऊन परत धृतराष्ट्राकडे आली। माद्री ही सती गेली। पंडू पुत्र वनातून परत आल्यानंतर एक तर पंडूचं राज्य असल्यामुळं आणि धृतराष्ट्र हा राज्याचा विश्वस्त म्हणून राजा झालेला असल्यामुळं पंडूच्या मोठ्या मुलाला म्हणजे युधिष्ठिराला शिकवून तयार करावं आणि त्याच्याकडे राज्य सोपवावं असा अमात्यांचा निर्णय झाला। विदुरांनी त्याला पाठिंबा दिला एक प्रकारे आणि धृतराष्ट्राच्या कूट कारवायांना सुरुवात झाली। पण एकूणच अमात्य संस्थेला झुगारून देणं हे धृतराष्ट्राला कठीण गेल्यामुळे त्यांनी युधिष्ठिराला युवराज्याभिषेक केला। पण युवराज्याभिषेक केल्यानंतर त्यांची बर्दास्त ठेवण्याच्या निशाणी लाक्षाग्रह बांधून तिथं पाचही भावंडांना त्यांच्या आईसकट जाळून मारण्याचा त्यांनी एक प्रकारे डाव रचला. याच्यातला जो युधिष्ठिर होता ते त्या सगळ्या गोष्टीतून वाचले. भीष्म आणि विदूर यांना ही गोष्ट समजल्यामुळं तिथं भुयार त्यांनी खणून त्याच्यातून त्यांना वाचवलं, ते बाहेर पडले. याच्यातला जो युधिष्ठिर होता हा युधिष्ठिर श्रीकृष्णांपेक्षा देखील मोठा होता. म्हणजे युधिष्ठिरावर अन्याय व्हायला सुरुवात झाली तेव्हा श्रीकृष्णांचा जन्म झाला. आपण असं पाहतो आहोत की एकूण राजसत्ता कशा रीतीने वेठीला धरली जात होती. अशा रीतीने जरासंध, कंस आणि धृतराष्ट्र या मंडळींनी सगळा विधी निषेध गुंडाळून ठेवून एक प्रकारे भगवंतांचं जे अवतार कार्य होतं ते अवतार कार्य भगवंतांनी करावं अशी व्यवस्थाच जवळपास निर्माण केली. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी बालपणीच कंसाला ठार मारलं. तर यथाकाल जरासंधाचा त्यांनी वध करवला आणि शिशुपालाला स्वतः मारलं. हा जो शिशुपाल होता हा भगवान श्रीकृष्णांचा मावस भाऊ होता. आणि कंस मेल्यानंतर जरासंधानी शिशुपालाला हाताशी धरलं, तो जरासंधाचा सेनापती म्हणून घेत असे. मात्र कुरुवंशात जो अन्याय सुरू झाला त्या अन्यायाविरुद्ध स्वतः न लढता भगवान श्रीकृष्णांनी महायुद्ध पेटवलं. पांडवांना विजयी केलं आणि राजसत्ता, अमात्य सत्ता, पौरजन सत्ता, तपस्वी सत्ता ही पुन्हा प्रस्थापित केली. आणि त्याच्यावर धर्मसत्तेचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व देखील पुन्हा स्थापित केलं. आपण असं पाहिलं की यादवांचा कंसाला जो संघटित विरोधाचा प्रयत्न होता त्या प्रयत्नामध्ये उग्रसेनाची पुतणी देवकी हिचा शूरवंशीय वसुदेव यांच्याशी विवाह ठरला. मथुरेमध्ये विवाह होऊन नवपरिणित पत्नी देवकीसह वसुदेव आपल्या घरी जाण्यासाठी म्हणून रथावर ज्या वेळेला आरूढ झालेले होते तेव्हा उग्रसेनाचा मुलगा कंस त्यांनी आपली अतिशय लाडकी अशी चुलत बहीण तिला ऐकून प्रसन्न करण्यासाठी, खुश करण्यासाठी म्हणून, स्वतः सारथ्य करण्यासाठी म्हणून बसणं पसंत केलं. घोड्यांचं लगाम आपल्या हातात धरून कंस स्वतः वरातीमध्ये सहभागी झाला. त्यांनी शेकडो सोन्याचे रथ देऊन वसुदेवाला देखील अपार संपत्ती दिली. कंस आधीच पापी आणि दुष्ट होता. आकाशवाणी ऐकल्याबरोबर सारथ्य करायला बसणाऱ्या कंसानी तलवार उपसली आणि आपल्या चुलत बहिणीची वेणी पकडून तिला खाली पाडलं आणि तिला मारायला तो उद्युक्त झाला. त्यावेळेला कंसाचा एक प्रकारे मित्र आणि सत्यवचनी असा महात्मा वसुदेव त्यांनी कंसाला शांत करण्याचा प्रयत्न केला. वसुदेव म्हणाले की स्वतःच्या बहिणीच्या विवाहाच्या प्रसंगी तू तिला मारायला तयार कसा झालास? आकाशवाणी तू आणि मी सर्वांनी जरी ऐकली तरी देखील जे जन्म घेतात अशा सर्वांना मृत्यू अटळ आहे आणि जेव्हा शरीराचा अंत होतो तेव्हा जीव आपल्या कर्मानुसार दुसरे शरीर धारण करतो आणि त्याची इच्छा नसली तरी देखील त्याला ते करावं लागतं. म्हणजे वसुदेव कंसाला असं सांगत होते की एका मृत्यूने काही होत नाही, तुला पुन्हा जन्म देखील येईल. शिवाय वसुदेव असं म्हणायला लागले की आपलं कल्याण व्हावं असं वाटतं. त्यांनी नियतीच्या विरुद्ध कोणाचाही द्रोह कधी करू नये, कारण जीव कर्मांच्या एकूण अधीन असतो आणि जो द्रोह करी त्याला या जीवनामध्ये शत्रूपासून आणि जीवनानंतर परलोकातून देखील भय निश्चित निर्माण होतं. आणि तुझ्यासारख्या दीनवत्सल अशा पुरुषांनी अशा ही आकाशवाणीसारखी गोष्ट ऐकून तिचा वध करणं हे एकूण बरं नाही. अशा प्रकारे सामोपचारांनी तसंच नीतीचं भय दाखवून कंसाला त्यांनी जरी समजावलं तरी कंसानी आपला निश्चय सोडला नव्हता. कंसाचा हा हट्ट पाहून वसुदेवांनी विचार केला की काही करून ही वेळ टाळली पाहिजे. भागवतकार म्हणतात की जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती यांची जोड तोपर्यंत बुद्धिमान माणसांनी मृत्यू टाळण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न करावा. म्हणून वसुदेव कंसाला म्हणायला लागले की आकाशवाणी झाली त्याप्रमाणे तुला देवकीपासून तर काही भीती नाही, भय असेल तर तिच्या पुत्रांपासून आहे. म्हणून हिचे पुत्र मी तुला सोपवीन. वसुदेव सत्यनिष्ठ म्हणून ज्या तऱ्हेने प्रसिद्ध होता त्यामुळे वसुदेव खोटं बोलणार नाही हे जाणून कंसानी बहिणीला मारायचा विचार सोडून दिला. योग्य वेळेला देवकीनी प्रतिवर्षी एक याप्रमाणे 8 पुत्रांना आणि एका कन्येला जन्म दिला. पहिल्या पुत्राचं नाव कीर्तिमान, पण जन्म झाल्याबरोबर वसुदेवांनी मोठ्या कष्टांनी आपला शब्द पाळण्यासाठी म्हणून या मुलाला कंसाकडे आणून दिलं. कारण वसुदेव सत्याने चालणारा होता आणि असत्याला ऐकून घाबरणाराच होता. वसुदेवांचा जन्म आणि मृत्यू यांच्या ठिकाणी असणारा समान भाव त्यांनी वरातीत केलेल्या उपदेशाप्रमाणेच आचरणात देखील आहे. तसंच सत्याशी त्याची असलेली एकनिष्ठता पाहून कंस त्यावेळेला प्रसन्न झाला आणि हसत म्हणाला की या बालकाला आपण घेऊन जा, तुमच्या 8व्या मुलाकडून माझा मृत्यू ठेपलेला आहे. कंसानी असं सांगितल्यानंतर वसुदेव ठीक आहे असं म्हणून मुलाला परत घेऊन आले. पण इकडे देवर्षी नारद कंसाला भेटले आणि म्हणाले की तुला माहीत नसेल तर सांगतो की गोकुळामध्ये नंद गोप त्यांच्या पत्न्या वसुदेव वृष्णीवंशी यादव देवकी या यदुवंशातल्या स्त्रिया नंद वसुदेव आणि यांचे नातलग हे सगळे देव आहेत आणि त्यांनी मनुष्य लोकांमध्ये जन्म घेतलेला आहे आणि दैत्यांचा जो भार पृथ्वीवर झालेला आहे तो भार दूर करण्यासाठी एक मोठं अवतार कार्य होणार आहे. एवढं सांगून नारद निघून गेल्यावर कंसाला असं वाटलं की याच्या पहिल्या मुलाला आपण सोडलं ही चूकच केली. म्हणून मग यादव हे देव आहेत आणि देवकीच्या गर्भापासून भगवान विष्णूच मला मारण्यासाठी म्हणून जन्म घेणार आहेत असा विचार करून त्यांनी ताबडतोब देवकी आणि वसुदेवांना बेड्या ठोकून कैदेमध्ये घातलं आणि त्या दोघांना जे जे पुत्र होत गेले त्याच्यानंतर त्या सगळ्यांना विष्णू समजून त्यांनी मारून टाकलं. कंसाला हेही माहीत होतं की पूर्वजन्मी कालनेमी नावाचा आपण असुर होतो आणि आपल्याला विष्णूंनी मारलेलं होतं आणि विष्णू यादवांच्या पोटी जन्माला येणार म्हणून त्यांनी सगळ्या यादवांशी वैर मांडलं. आपल्या पित्याला उग्रसेनाला कैद केलं आणि स्वतः तो राज्य करायला लागला. कंसानी अनेक असुरांचा नंतर संग्रह केला. प्रलंबासूर, बकासूर, चाणूर, तृणावर्त, आघासूर, मुष्टिक, पुतना, बाणासूर, भौमासूर अशी अनेक नावं भागवतात आलेली आहेत. कंसानी एक एक करून देवकीची सहा मुलं मारली. देवकीच्या सातव्या गर्भामध्ये भगवंतांचे अंश रूप असे शेष ज्यांना अनंत असं म्हणतात ते आले. देवकीला कंस यालाही मारेल म्हणून खूप भीती वाटायला लागली. आणि भगवंतांनी देखील, भगवान विष्णूंनी देखील हा माझा अंशरूप शेष मारला जाईल तसं होऊ नये म्हणून योग मायेला अशी आज्ञा केली की तू गोकुळामध्ये जा. नंदाच्या गोकुळामध्ये वसुदेवांची एक पत्नी रोहिणी तिला त्यांनी लपून ठेवलेलं होतं. माझा शेष नावाचा जो अंश देवकीच्या उदरामध्ये आहे त्याला तिथून काढून तू रोहिणीच्या पोटात नेऊन ठेव. आणि त्या योगमायेला सांगितलं की नंतर माझ्या सगळ्या शक्तीनिशी मी देवकीचा पुत्र होईल, तू नंदपत्नी यशोदेच्या ठिकाणी जन्म घे. देवकीच्या गर्भातून काढून रोहिणीच्या गर्भामध्ये योगमायेनी शेषाला ठेवलं. असं असल्यामुळं बलरामांना संकर्षण नावाचं एक नामाभिधान प्राप्त झालं. तसंच ते दिसायला अतिशय सुंदर होते, लोकरंजन करणारे असे असल्यामुळं त्याला लोक राम म्हणून देखील म्हणायला लागले. आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळं त्याला बल देखील म्हणायला लागले. तसंच बलराम असं एकत्रित नाव देखील त्याला नंतर पडलं. योगमायेनी देवकीचा गर्भ नेऊन रोहिणीच्या उदरामध्ये ठेवला आणि इकडं नागरिक सगळे देवकीचा गर्भपात झाला असं समजायला लागले. कंसाला देखील आपल्या भयानी विष्णू जन्माला येण्याच्या आधीच पडले गर्भातून असं वाटायला लागलं आणि त्याच वेळेला भक्तांना अभय देणारे विश्वरूप भगवान वसुदेवांच्या हृदयात मनामध्ये बुद्धीमध्ये आपल्या सगळ्या कलांसह प्रविष्ट झाले. आणि वसुदेवांपासून देवकीनी विशुद्ध मनानी भगवंतांना धारण केलं. भागवतकार म्हणतात की घड्यामध्ये बंद केलेल्या दिव्याचा प्रकाश जसा सगळीकडे पसरत नाही तसंच कंसाच्या कारागृहात बंद असलेल्या देवकीचा देखील प्रभाव जगन्निवास तिच्या आत राहत असून देखील लोकांना जाणवला नाही. हा आनंद बाहेर प्रगट न करता देवकी अंतर्मनात मात्र अनुभवत होती. देवकीच्या चेहऱ्यावर पवित्र हास्य होतं. तिच्या अंतरंगामध्ये भगवंत विराजमान झाले होते. कंसांनी जेव्हा पाहिलं की देवकी गर्भवती आहे तेव्हा तो मनात म्हणायला लागला की यावेळी मात्र माझे प्राण घेणारे विष्णूच हिच्यामध्ये निश्चित आहेत. कंसांनी विचार केला की देवकीला मारणं उचित होणार नाही कारण स्वार्थासाठी वीरपुरुष आपला पराक्रम कलंकित करू इच्छित नाहीत. कंस देवकीला मारू शकत होता पण तो आपला आपणच त्या क्रूर विचारापासून आपोआप परावृत्त झाला. मात्र देवकीच्या गर्भात भगवान विष्णू आहेत या कल्पनेनी उठता बसता खाता पिता जागेपणी झोपेत चालताना फिरताना नेहमीच श्रीकृष्णांबद्दलचे विचार त्याच्या मनामध्ये यायला सुरुवात झाली. एक प्रकारे सगळं जग त्याला श्रीकृष्णमय आणि वैरी असं दिसायला सुरुवात झाली. योग्य वेळेला सर्व गुणांनी युक्त अशी उत्तम वेळ आली. भागवतकार म्हणतात की तेव्हा रोहिणी नक्षत्र आकाशात होतं. आकाशात सर्व नक्षत्र ग्रह तारे शुभ स्थितीमध्ये होते. सगळ्या दिशा प्रसन्न होत्या. अचानक असुरांच्या त्रासामुळे कंटाळलेल्या संत सज्जनांना देखील दिलासा वाटायला आतून सुरुवात झाली. अजन्मा जन्माला येण्याची वेळ जशी जशी जवळ आली तसं स्वर्गामध्ये देवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या. गंधर्व किन्नर गाऊ लागले. सिद्ध चारण स्तुती करायला लागले. विद्याधरांच्या स्त्रिया अप्सरांबरोबर नृत्य करू लागल्या. देव ऋषी आनंदित झाले आणि प्रत्यक्ष जनार्दनांच्या अवताराची वेळ आली तेव्हा मध्यरात्र होती. सगळीकडे अंधकाराचं साम्राज्य पसरलेलं होतं. सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू देवकीच्या ठिकाणी प्रगट झाले. वसुदेवांनी एक अद्भुत बालक जन्माला आलेलं पाहिलं, ज्याचे नेत्र कमलाप्रमाणे, ज्याला चार हात, शंख, चक्र, गदा अशी उत्कृष्ट आयुध ज्याच्या हातामध्ये आहेत, ज्याच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आणि गळ्यामध्ये कौस्तुभ मणी झगमगत आहे पावसाळ्यातल्या मेघांप्रमाणे, ज्याचा सुंदर श्यामल वर्ण आहे, ज्याच्या शरीरावर मनोहर पितांबर झळकत आहे, मौल्यवान वैडूर्य मणी जडवलेला किरीट आणि कुंडल यांच्या तेजाने ज्याचे दाट आणि कुरळे केस चमकत आहेत, चमकणारा कमरपट्टा, दंडावर बाजूबंद, मनगटांमध्ये कंकण यांनी तो बालक विशेष शोभून दिसत होता असं भागवतकार म्हणतात. पुत्राच्या रूपाने स्वतः भगवंतच आले आहेत असं पाहताच वसुदेवांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. त्यांची सगळी भीती नाहीशी झाली. त्यांनी त्या परमपुरुषाच्या चरणांवर आपलं मस्तक झुकवलं आणि हात जोडून म्हणायला लागले की आपण प्रकृतीच्या पलीकडचे साक्षात पुरुषोत्तम आहात, आपण केवल स्वरूप अनुभव गम्य आनंद स्वरूप आहात, सर्व बुद्धींचे एकमेव साक्षी असे आपण आहात, आपणच त्रिगुणात्मक जगताची निर्मिती करणारे आहात आणि त्याच्यामध्ये पहिल्यापासून असून नव्यांनी प्रविष्ट झालेले आहात असं वाटतं आहे. आपण सर्व काही आहात, सर्वांचं अंतर्यामी असे आपण आहात, आपणच आत्मस्वरूप आहात, आपण स्वतः सर्व क्रिया, गुण, विकार यांच्यापासून अलिप्त आहात. जगाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय आपल्यापासून होतात. नंतर वसुदेव म्हणायला लागले की हे देवाधिदेवा, दुष्ट कंसानी तुमच्या भीतीनी तुमच्या मोठ्या भावांना मारून टाकलेला आहे आणि तुमचा जन्म झाल्यावर आता तो हातात शस्त्र घेऊन धावत येईलच. इकडे देवकीनी देखील आपल्या पुत्रामध्ये पुरुषोत्तमाची सगळी लक्षणं एकवटलेली पाहिली आणि अत्यंत पवित्र असं हास्य करत ती भगवंतांची स्तुती करू लागली. वेदांनी ज्या रूपाला अव्यक्त आणि जगताचं कारण संबोधलेलं आहे, जे ब्रह्म ज्योतिस्वरूप समस्त गुण आणि विकार याने रहित असं आहे, अनिर्वचनीय निष्क्रिय विशुद्ध सत्तेच्या रूपात असणारं ब्रह्म या सर्वांचे प्रकाशक रूप सगुण रूप विष्णू म्हणून आपण आत्ता सांप्रत माझ्या समोर आहात. आपण सर्व शक्तिमान कल्याणांचं देखील आश्रयस्थान असे आहात. मी आपणाला शरण आलेले आहे. आम्ही ज्या दुष्ट कंसाला भ्यालेले आहोत त्या कंसापासून तुम्ही आमचं संरक्षण करावं. हे मधुसूदना, तुझा जन्म माझ्यापासून झाला, पापी कंसाला ही गोष्ट करता कामा नये. हे विश्वात्मन, आपलं हे शंख चक्र गदा कमल यांनी शोभणारं चतुर्भुज अलौकिक रूप आता आपण आवरून धरा. नंतर भगवान श्रीकृष्णांनी अनेक वेळेला हे आपलं पूर्वीचं जन्माला येताना असणारं रूप अवतार कार्यामध्ये प्रगट करून दाखवलेलं होतं. त्यावेळेला भगवान देवकीला असं म्हणतात की हे माते, स्वायंभव मन्वंतरामध्ये तू पृष्णी होतीस आणि हा वसुदेव सुतपा नावाचा पुण्यशील प्रजापती होता. ब्रह्मदेवांनी तुम्हाला संतती उत्पन्न करण्याची आज्ञा केली तेव्हा तुम्ही दोघांनी उलट इंद्रिय निग्रह केला, तीव्र तपश्चर्या केली. ऊन पाऊस वारा थंडी त्या त्या काळाचे गुणधर्म सहन केले. प्राणायामाने आपल्या मनाचे दोष तुम्ही घालून टाकले आणि वाळलेली पानं खाऊन किंवा वारा पिऊन तुम्ही अनेक वर्ष राहिलात. तेव्हा हे पुण्यमयी देवी, मी तुमच्या दोघांवर प्रसन्न झालेलो होतो. आणि वर मागा असं म्हणताच तुम्ही माझ्यासारखाच पुत्र मागितलात. त्यावेळेपर्यंत तुम्हाला संतती नव्हती आणि संतती प्रेमामुळं मी भेटलेलो असताना देखील माझ्या मायेनी मोहित होऊन तुम्ही दोघांनी माझ्याकडून मोक्ष न मागता संतती मागितलीत. भगवान म्हणतात की या जगात स्वभाव औदार्य तसंच अन्य गुणांच्या बाबतीत माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. हे पाहून माझ्यासारखा पुत्र कसा होणार म्हणून मीच तुम्हा दोघांचा पुत्र झालो. त्यावेळेला मी पृष्णी गर्भ या नावाने प्रख्यात होतो. नंतर पुढच्या जन्मामध्ये देखील तू अदिती झालीस आणि वसुदेव कश्यप झाले. त्यावेळी देखील मी तुमचा पुत्र होतो. माझं नाव उपेंद्र होतं आणि माझं शरीर ठेंगू असल्यामुळं मला वामन देखील म्हणत असत. आणि हे माते, या तिसऱ्या जन्मात देखील मी त्याच रूपाने पुन्हा तुमचा पुत्र म्हणून जन्म घेतलेला आहे. माझं वचन नेहमी सत्य असतं. मी तुम्हाला माझं हे रूप यासाठी दाखवलं की तुम्हाला माझ्या पूर्वीच्या अवतारांचं स्मरण व्हावं. तुम्ही दोघांनी माझ्याबद्दल पुत्रभाव जसा ठेवावा तसा ब्रह्मभाव देखील नेहमी ठेवावा असा उपदेश भगवान श्रीकृष्णांनी त्या दोघांना केला. ते म्हणाले की अशा प्रकारे स्नेह आणि चिंतन केल्यामुळं तुम्हाला माझ्या परमपदाची प्राप्ती होईल. इतकं बोलून भगवान गप्प राहिले आणि त्यांनी योग मायेनी ताबडतोब एका सामान्य बालकाचं रूप धारण केलं. हे चरित्र अतिशय दिव्य असं आहे. तेव्हा वसुदेवांनी भगवंतांच्या प्रेरणेनी आपल्या या मुलाला कारागृहातून कसं बाहेर काढलं आणि नंदाच्या घरी कसं प्रस्थापित केलं, ही सगळी हकीकत आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मागृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.